उत्पत्ती अध्याय 39. योसेफाला खाली मिस्रात आणले. फारो राजाचा एक मिस्री अधिकारी, संरक्षक दलाचा सरदार पोटिफर याने त्यास इश्मायली लोकांकडून विकत घेतले. परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी राहत असे. परमेश्वर देव त्याच्याबरोबर आहे आणि म्हणून जे काही तो करतो त्या प्रत्येक कामात परमेश्वर देव त्यास यश देतो हे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने पोटिफराची सेवा केली. पोटिफराने योसेफाला आपल्या घरचा कारभारी केले आणि त्याचे जे काही स्वतःचे होते ते सर्व त्याच्या ताब्यात दिले. तेव्हा त्याने आपल्या घरात आणि आपले जे काही होते त्या सर्वांवर योसेफाला कारभारी केले. तेव्हापासून परमेश्वराने योसेफामुळे त्या मिस्राच्या घरास आशीर्वाद दिला. घरात व शेतात जे काही पोटिफराच्या मालकीचे होते त्या सर्वांवर परमेश्वराचा आशीर्वाद होता. पोटिफराने आपल्या घरदाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे त्या पलीकडे कशाचाही विचार तो करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता. काही काळानंतर त्याच्या धन्याच्या पत्नीला योसेफाविषयी वासना निर्माण झाली. ती म्हणाली, माझ्यावर प्रेम कर. परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, पहा घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे. या घरात माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्या वाचून त्याने माझ्यापासून काहीही राखून ठेवले नाही. असे असताना देवाच्या विरुद्ध हे घोर पाप व मोठी दुष्टाई मी कशी करू. ती दररोज योसेफाबरोबर तेच बोलत असे. परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास व प्रेम करण्यास नकार दिला. एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरता आतल्या घरात गेला. तो तिथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते. तिने त्याचे वस्त्र धरून त्यास म्हटले, तू माझ्यापाशी निज. परंतु तो ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला. तेव्हा तो त्याचे वस्त्र आपल्या हाती सोडून आणि बाहेर पळून गेला हे तिने पाहिले आणि तिने हाक मारून तिच्या घरातील मनुष्यांना बोलावले आणि ती म्हणाली, पहा पोटिफराने या इब्रियाला आमच्या घरच्या मनुष्यांची अब्रू घेण्यासाठी आणून ठेवले आहे. त्याने आत येऊन माझ्या बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठ्याने ओरडले. त्यामुळे त्याचे वस्त्र माझ्यापाशी टाकून तो पळाला आणि बाहेर गेला. तेव्हा त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने त्याचे वस्त्र आपल्याजवळच ठेवले. नंतर तिने त्यास सांगितले. ती म्हणाली, तुम्ही हा जो इब्री घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी मोठ्याने ओरडले म्हणून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला. आणि असे झाले की त्याच्या धन्याने पत्नीचे बोलणे ऐकले. ती त्यास म्हणाली की तुझ्या सेवकाने माझ्याशी असे वर्तन केले. तो खूप संतापला. योसेफाच्या धन्याने त्यास धरले आणि जेथे राजाच्या कैद्यांना कोंडत असत त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला. परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता आणि त्याने त्यास कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले. ते तेथे जे काही करीत होते त्याचा योसेफ प्रमुख होता. तुरुंगाचा अधिकारी त्याच्या हाताखालील कोणत्याही कामाबद्दल काळजी करीत नसे कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. तो जे काही करी त्यामध्ये परमेश्वर देव त्यास यश देई.